चीनीमंडी.com पॉडकास्ट।
यूएई आणि सौदीमध्ये साखरेवर कर लावल्यामुळे सॉफ्ट ड्रिंक कंपनीचा नफा कमी होण्याची शक्यता। सौदी अरब आणि यूएईमध्ये बिगर कार्बोनेटेड गोड पेयांवर उत्पादन शुल्क लागू केल्यामुळे विमटो शीतपेयाची निर्माती कंपनी निकोल्स यांनी पुढच्या वर्षी कंपनीचा नफा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे। निकोल्स यांनी सांगितलं की सौदी अरब आणि यूएईमध्ये साखरेवर कर लावल्यामुळं 2020 कंपनीला करपूर्व लाभ अपेक्षेपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे। या देशांमध्ये लागू होणारा 50% उत्पादन कराच्या भरपाईसाठी त्यांना आपल्या पेय पदार्थांच्या किमतीत वाढ करावी लागू शकते, ज्यामुळं कंपनीच्या 2020 उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। अहवालानुसार यूएईमध्ये पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीपासून तरल केंद्रित पावडर अर्क किंवा साखर असणाऱ्या कुठल्याही पेय पदार्थांच्या उत्पादनावर 50% कर लावला जाईल। साखरेवर कर लागू होण्याबरोबरच यामुळे देशातील साखर उपयोगावर परिणाम होऊ शकतो। ग्राहकांना साखर पेयासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो। सरकारचं लक्ष आहे की साखरेचा वापर कमी करून निरोगी आयुष्याच्या दृष्टीनं होणाऱ्या प्रयत्नाला गती मिळावी।